आजचे दैनिक सुभक्ती परबोध 11 ऑगस्ट कृपेचे भिन्न काळ याकरता तर आम्ही तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की आपल्या देवाने तुम्हाला झालेल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, यासाठी की आपला देव प्रभू येशू ख्रिस्त यांच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावा. 2 थेसलनिका 1:11-12. कृपा ही केवळ देवाची अशी प्रवृत्ती नाही की आपण पात्र नसतानाही तो आपले कल्याण करतो. आपण तिला आमच्या प्रतिकूलतेत पात्र नसतानाही आम्हासाठी देवाची अनुकूलता असे म्हणतो. तर देवाची कृपा ही देवाकडून येणारे सामर्थ्य देखील आहे जे आपल्या जीवनात कार्य करते आणि आपल्यामध्ये आणि आपल्यासाठी चांगल्या गोष्टी घडवते, आणि ह्या कृपेस देखील आपण पात्र नसतो. पावलाने म्हटले की आपल्या चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय हा देवाच्या सामर्थ्याने पूर्ण होतो, वचन 11. आणि मग तो वचन 12 शेवटी असे म्हणतो, आपला देव प्रभू येशू ख्रिस्त यांच्या कृपेने. हे सामर्थ्य जे आमच्यात ख्रिस्ताला उंचवणारी आज्ञाधारकता निर्माण करण्यासाठी आमच्या जीवनात प्रत्यक्षात कार्य करते, देवाच्या कृपेने घडून येणारे परिश्रम आहे. आपण हे 1 करिंथ 15:10 देखील पाहू शकता. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. तर मग कृपा ही एक सक्रिय, सदैव उपस्थित, जीवन बदलून टाकणारी आज्ञाधारक शक्ती आहे. म्हणून ही कृपा जी वेळोवेळी देवाकडून तुमच्याकडे सामर्थ्याने वाहत येते ती गतकालीन व भावी अशी दोन्ही स्वरूपाची आहे. ज्या अर्थी तिच्याद्वारे आपल्यासाठी किंवा आपल्या अंतःकरणात पूर्वी काहीतरी घडून आणले गेले म्हणून ती गतकालीन कृपा म्हटली जाते, आणि ज्या अर्थी आता त्याच कृपेद्वारे आपल्यासाठी किंवा आपल्या अंतःकरणात वर्तमान समय काहीतरी घडून आणले जात आहे म्हणून तिला भावी कृपा म्हटले जाते. आतापासून पुढे 5 सेकंद आणि आतापासून पुढे 5 दशलक्ष वर्ष दोन्ही देवाची कृपा ही कृपेच्या अक्षय झऱ्यातून वाहणाऱ्या वर्तमानाच्या धबधब्यावरून सतत झिरपत असते, जे आमच्यावर भूतकाळात झालेल्या कृपेच्या सतत वाढत जाणाऱ्या जलशयातून भविष्याकडून आमच्याकडे वाहत येत आहे. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला भविष्याकडून येणारी सांभाळ करणारी कृपा प्राप्त होईल, तुमचा यावर विश्वास आहे. तसेच भूतकाळात झालेल्या कृपेच्या जलाशयाकडून आणखी 5 मिनिटांची कृपा तुमच्या खाती जमा होईल, यासाठी तुम्ही देवाचे आभार मानता.